राजाची नारायणीची गोष्ट नसे चिवकाऊची। गोष्ट नसे चिवकाऊची, राजाची नारायणीची गोष्ट नसे चिवकाऊची। कथा अशी कारुण्याची एक अभागी आईची, राजाची नारायणीची गोष्ट नसे चिवकाऊची। पित्याचे उडून जाता नभसारे कोसळले, छत्रपित्याचे उडून जाता नभसारे कोसळले। घरात भरला सौख्याचे दिन सारे मावळले, पुन्हा कल्पना शापित या पुण्याईची, राजाची नारायणीची गोष्ट नसे चिवकाऊची।